नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी स्नेहा गांवस तुमका राष्ट्रीय खबरो दिता. लोकसभा वेचणुकेच्या पहिल्या टप्प्याच्या प्रचार मोहिमेक नेट आयला. सत्ताधारी आणि विरोधी युतींच्या वरिष्ठ फुडाऱ्यांचे मतदारांक आकर्षित करपाचे यत्न सुरू असा. पहिल्या टप्प्यात 17 राज्यांनी आणि 4 केंद्रीय प्रदेशांनी, सिक्कीमातले 32 विधानसभा मतदारसंघ आणि अरुणाचल प्रदेशातले 60 विधानसभा सुवातींचेर एकूण 102 लोकसभा सुवाती खातीर 19 एप्रिलाक वेचणूक जातली. भाजपान आयज नवी दिल्लीतल्या पक्षाच्या मुखेल कार्यालयांत लोकसभा वेचणुके खातीर संकल्प पत्र नावाचो जाहीरनामो जाहीर केला. तातूंत समान नागरी संहिता, एक राष्ट्र एक वेचणूक, एकूच वेचणूक वळेरी आणि पीएम गरीब कल्याण अन्न येवजणेखाला फुडल्या 5 वर्सां खातीर फुकट रेशन दिवपाचे उतर दिल्ले आसा. फुडली 5 वर्सां पीएम गरीब कल्याण अन्न येवजणेखाला फुकट रेशन, ज्येष्ठ नागरिकांचो आसपाव करपा खातीर आयुष्यमान भारत येवजणेचो विस्तार करप हाचे भाजपान आपल्या संकल्पपत्रांत आश्वासन दिला. तशेंच गांवगिऱ्या बायलांक सशक्त करून 3 कोटी लखपती दिदी करपाचेर भर दिला आणि पीएम सूर्य घर येवजणेवरवी वीज बिलां शून्य करपाचे उतर दिला. घोषणापत्रांत भारताक संवसारातली सगळ्यांत व्हडली अर्थव्यवस्था आणि जागतिक उत्पादन केंद्र करपाचे आश्वासन दिला. भाजपाचं घोषणापत्र युवा शक्त, बायला शक्त, शेतकार आणि गरिबांक समर्पित असा असे भाजपाचे वरिष्ठ फुडारी आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगला. समाजिक, भौतिक आणि डिजिटल मुळाव्या साधन सुविधांचं घटमूट विस्तार हे भाजपाचे मुखेल प्राधान्य असा असे त्यांनी सांगले. मध्य प्रदेशातल्या नर्मदापुरम जिल्ह्यातल्या पिपारिया हांगा एका भौशिक बसकेत मार्गदर्शन करताना ते उलयताले. बाबासाहेब आंबेडकर हांच्या जन्मदिसाचो उल्लेख करताना आधुनिक भारतातल्या तांच्या योगदानाक भाजपान नवी वळख दिल्या. मोबाईल फोनातल्यान लोक जे डिजिटल पेमेंट करतात त्या योजनेचे नाव भीम युपीआय बाबासाहेबांच्या नावान नावजिल्ले असा असे मोदी हांणी मुखार सांगले. भारतीय संविधानाचे मुखेल शिल्पकार डॉ बीआर आंबेडकर हांका तांच्या 134व्या पुण्यतिथी निमतान पुराय भारत देशान आर्गां ओपली. या निमतान संसद संकुलातल्या तांच्या पुतळ्याक पुष्पांजली अर्पण करून राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्री हांणी तांका आर्गां ओपली आणि पुराय राष्ट्राक परबी भेटयली. डॉ आंबेडकराच्या उदरगती दृष्टीकोनाक लागून भारताची नवी प्रतिमा आयज सामकी वेगळी असा. तांची ही नदर देशाचे उदरगती खातीर एक प्रेरणा म्हणून काम करतली. आयज मेक इन इंडिया, स्मार्ट सिटी मिशन, मुद्रा येवजण, स्टार्टअप इंडिया आणि स्टँडअप इंडिया यासारख्या उपक्रमांक डॉ आंबेडकराच्या दृष्टीकोनान उदरगतीच्या मार्गार व्हेला असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आपल्या संदेशात म्हळा. समाजिक बदलाचो व्यक्तिमत्व आशिल्लो बाबासाहेब आंबेडकर हांणी न्यायशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, समाज सुधारक आणि राजकीय फुडारी म्हणून देशांत आणि समाजांत योगदान दिले असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी आपल्या संदेशात म्हळे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटना म्हळ्यार DRDO आणि भारतीय सैन्यदळान देशी मनीस पोर्टेबल अँटी टँक मार्गदर्शित क्षेपणास्त्र शस्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी केली. काल राजस्थानातल्या पोखरण फील्ड फायरिंग रेंजात वॉरहेड उड्डाण चाचणी यशस्वीपणान झाली. अँटी टँक मार्गदर्शित क्षेपणास्त्रांत दिसा आणि राती हल्लो करपाची तांक बरी असा आणि आर्विल्ल्या कवच संरक्षित मुखेल झुजा टँकाक हरोवपाक तो सक्षम असा. ड्युअल मोड साधक कार्यक्षमतायेक लागून टँक झुजा खातीर क्षेपणास्त्र तांकेत मोलादीक भर पडल्या. भारतीय सैन्यात प्रवेश मेळोवपा खातीर आता ही व्यवस्था निमण्या मूल्यांकन चाचणे खातीर तयार असा असे संरक्षण मंत्रालयान सांगले. रक्षा मंत्री राजनाथ सिंग हांणी हे पद्धतीची यशस्वी चाचणी केल्या खातीर DRDO आणि भारतीय सैन्य दळाची तोखणाय केली आणि प्रगत तंत्रज्ञाचेर आधारिल्ल्या संरक्षण प्रणाली उदरगतीन आत्मनिर्भरताय मेळोवपाचे हे एक महत्वाचे पावल असे तांणी मुखार म्हळे. भारतान नेपाळातल्या जिल्ह्यांनी पातळिल्ल्या भलायकी आणि शिक्षणाच्या मळार वावुरपी वेगवेगळ्या संघटनांक 35 अँब्युलन्स आणि 66 शाळेच्यो बसी भेटयल्यात. गाड्यांची चावी भारतीय राजदूत नवीन श्रीवास्तवन हांणी नेपाळचे अर्थमंत्री बर्षा मानपून हांच्या हजेरेन दिली. भलायकी आणि शिक्षणीक मळार नेपाळ सरकारान आपली मुळावी बांदावळ घटमूट करपाच्या यत्नांक बळगे दिवपा खातीर नेपाळ भारत उदरगत भागीदारी खाला भारत सरकाराचो हो एक बऱ्याच काळासावन सुरू आशिल्लो उपक्रम असे राजदूतान सांगले. अर्थमंत्री बर्षा मानपून हांणी भारतान भारत सरकारान चालू केल्ल्या वेगवेगळ्या उदरगत प्रकल्पांची तोखणाय केली आनी ह्या प्रकल्पांक लागून दोनूय देशांमधल्या लोकांमदी संपर्क आनी द्विपक्षीय संबंद घटमूट जातले अशी आस्त उक्तायली. आयपीएल क्रिकेटांत मुंबय इंडियन्स मुंबयच्या वानखडे मैदानाचेर सांजेच्या 7:30 वरांचेर चेन्नय सुपर किंग्जा आड खेळटले आनी कोलकातातल्या इडन गार्डन्स मैदानाचेर लखनौ सुपर जायंट्स आनी कोलकाता नायट रायडर्स हांचे मदीं खेळ सुरू आसा. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.